आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार। राज्यपालांनी दिली 39 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा बहिष्कार। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 112 दीक्षांत समारंभ उद्या दुपारी 12 वाजता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत होणार। आणि विदर्भ गारठला, नागपुरात 7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद। उद्या गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अकोला जिल्ह्यासाठी थंडीचा येलो अलर्ट जारी। आता सविस्तर बातम्या। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सध्या नागपूरच्या राजभवनात होत असून राज्यपाल सी पी राधाकृष्णन या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देववत आहेत। या सोहळ्याचं सूत्रसंचालन राज्याच्या सचिव सुजाता सौनिक करत आहेत। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या आझाद मैदान इथं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती। त्यानंतर आज दिनांक 15 डिसेंबर रोजी नागपुरात राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे। राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देत आहेत। आतापर्यंत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक विखे, अॅडव्होकेट आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकरे, नितेश राणे, आकाश फुंडकर इत्यादी आमदारांनी शपथ घेतली आहे। तर शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव ह्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। दरम्यान महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे। आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातून मी नम्रता।
तत्पूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांचं आज दुपारी 12 वाजता नागपुरात आगमन झालं। त्यांच्यासाठी स्वागत रॅली काढण्यात आली। ठिकठिकाणी रांगोळ्या आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, परिणय फुके आदी उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूरकरांच्या वतीनं फडणवीसांचं स्वागत केलं। शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची भूमिका नागपूर इथल्या मेळाव्यात व्यक्त केली। आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा देशपांडे सभागृहात पार पडला। महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे हे एकच ध्येय महायुतीचं आहे। पक्षातील आमदारांना 2.5 वर्षांसाठी मंत्रिपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असंही पवार यांनी स्पष्ट केलं। आपल्या ध्येयधोरणात विदर्भावर कुठेही अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं। महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। त्या अनुषंगानं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेतला। अधिवेशन कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत। बीडमध्ये सरपंचाचा झालेला खून, परभणीमध्ये दलित तरुणाची झालेली हत्या यासोबतच बीडमध्ये गेल्या वर्षभरात 32 जणांची झालेली हत्या या सगळ्यांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत विरोधी पक्षानं उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे। महाविकास आघाडीच्या सदस्य घटक पक्षांनी आज बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित केलं। विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिलेली आश्वासनं तातडीनं पूर्ण करावीत, तसंच नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे। यावेळी दानवे म्हणाले,
3-3 आठवड्याचं 1-1 महिन्याचं होणारं अधिवेशन आता 5 दिवसांवर आणि 6 दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि त्याच्यातच कोणत्याही प्रकारे लक्षवेधी नाही, प्रश्नोत्तरे नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि या स्थितीमध्ये भले छोटं अधिवेशन असेल, परंतु विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं या सरकारच्या सगळ्या कारभाराला, स्थितीला विरोध करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, याउलट अध्यक्षांनी परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी मागणी जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांनी या पत्रकार परिषदेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. विकसित भारताची एकता, अखंडता आणि संकल्पसिद्धी करण्यासाठी पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य नागरिकांसाठी प्रेरणास्थान राहील असं मोदींनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आदरांजली वाहिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही तरी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे भाजप महायुतीला साथ दिली, मात्र रिपब्लिकन पक्षाला न्याय मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आश्वासनं दिली तरीही मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला स्थान दिलं नसल्यानं रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे असं सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात रामदास आठवले यांनी आज बांद्रा इथं पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 112वा दीक्षांत समारंभ उद्या दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ऑडिटोरियम हॉल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर इथं होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलगुरू सी पी राधाकृष्णन राहतील. या दीक्षांत समारंभामध्ये 1,03,303 विद्यार्थ्यांना पदवी पदविका प्रदान करण्यात येणार आहेत. दीक्षांत समारंभात परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल 227 पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. या दीक्षांत समारंभात विद्याशाखा निहाय 221 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पारितोषिकांमध्ये 193 सुवर्ण, 8 रजत आणि 26 रोख असे एकूण 227 पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये 95 मुली आणि 48 मुलांचा समावेश आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी नागपूर फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. अशा प्रकारच्या फिल्म फेस्टिवलचं नागपुरात प्रथमच आयोजन होत असून विद्यापीठात फेस्टिवलच्या चलचित्राचं अनावरण काल प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. काल राज्याच्या किमान तापमानाचा पारा 10 ते 12 अंशांवर आला, त्यामुळे कोकण वगळता अवघ्या राज्यात थंडीची लाट तीव्र झाली आहे. शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात नोंदवण्यात आलं. या ठिकाणी 4.4 अंश सेल्सिअस इतका किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक किमान तापमानाची नोंद नागपूर इथं झाली. नागपुरात आज पहाटे 7 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. वर्ध्यात 7.4, गोंदियात 7.2 आणि भंडाऱ्यात 8 अंश सेल्सिअस, गडचिरोलीत 10, चंद्रपुरात 10.6 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान राहिलं. पश्चिम विदर्भात बुलढाणा इथं 10.3, अकोला इथं 9.6, अमरावती इथं 10.5 तर वाशिम इथं 12.2 इतकं किमान तापमान राहिलं. उद्या दिनांक 16 डिसेंबर रोजी गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अकोला इथं थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात आगामी 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील किमान तापमानात गेल्या 24 तासात 2 ते 4 अंशांनी घट झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या 3रा सामन्यात दुसऱ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियानं कालच्या 28 धावांवरून केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं पहिले 3 बळी झटपट गमावले. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 405 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार. राज्यपालांनी दिली 39 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा बहिष्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 112वा दीक्षांत समारंभ उद्या दुपारी 12 वाजता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत होणार. आणि विदर्भ गारठला, नागपुरात 7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानांची नोंद. उद्या गोंदिया, नागपूर, वर्धा आणि अकोला जिल्ह्यासाठी थंडीचा येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.